ಯಕ್ಷಾಣಾಂ ಪೂರ್ಣಭದ್ರೋ ಮಣಿಭದ್ರ ಮಾಣಿಭದ್ರಶ್ಚ. ಮಾಣಿಭದ್ರ ಚಪಾಗೆ ಮಣಿಭದ್ರ ಮಣಿ ಹಣ ಇಸ್ಮೇ ಗಲತ್ ಚಪ ಗಯಾ. ಯಕ್ಷ ದೇವೋ ಕೆ ದೋ ಇಂದ್ರ ಹೈ, ಪೂರ್ಣಭದ್ರ ಔರ್ ಮಣಿಭದ್ರ. ಇಂದೋರ್ ಮೇ ಆಪ್ ಲೋಗ್ ಗಯೆ ಹೈ ಕೋಯಿ? ಇಂದೋರ್ ಮೇ ಏಕ್ ರಾಜವಾಡಾ ಮೇ ಜೋ ಮಂದಿರ್ ಹೈ ನಾ ಲಾಲ್ ವಾಲಾ, ವೋ ಮಾನಭದ್ರ ಜಿ ಹೈ, ಕ್ಷೇತ್ರಪಾಲ್. ಕ್ಯಾ ನಾಮ ಬೋಲ್ತೆ ಹೋ? ಮಾನಭದ್ರ ಐಸಾ ಕುಛ ನಾಮ ಬೋಲ್ತೆ ಹೋ? ತು ಮಾನಭದ್ರ ಹೋ ಸಕ್ತಾ, ಮಣಿಭದ್ರ ಸೇ ಮಾನಭದ್ರ ನಾಮ ಬನಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲ್ ಜೋ ಹೋತೆ ವೋ ಭಿ ಯಕ್ಷೋ ಕಾ ಹಿ ಭೇದ ಹೈ. ಇಂದ್ರ ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲಯಂತಿ ಇತಿ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲ, ಕ್ಷೇತ್ರೋ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತೆ ಇಸ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲ್ ಕಹಲಾತೆ. ಅಭಿ ಜಬಲ್ಪುರ್ ವಾಲೋ ನೇ ಶಂಕಾ ಕೀ ಥೀ ರಾತ್ ಮೇ ಕಿ ಊಪರ್ ಸೇ ಪಹಾಡ್ ಕೆ ಊಪರ್ ಸೇ ಪ್ರತಿಮಾಯೇ ಚೋರಿ ಹೋ ರಹಿ ಥೀ. ತೋ ಫಿರ್ ಕಮಿಟಿ ನೇ ನಿರ್ಣಯ ಕಿಯಾ ಕಿ ಭೈ ಜಿತ್ನಿ ಪ್ರತಿಮಾಯೇ ಹೈ ಪೀತಲ್ ವಗೇರ ಧಾತುವೋ ಕಿ, ಉನ್ಕೋ ನೀಚೆ ಲಾಯಾ. ವೋ ನೀಚೆ ಲಾನೆ ಲಗೇ ತೋ ಫಿರ್ ದೇವತಾ ಲೋಗ್ ನಾರಾಜ್ ಹೋ ಗಯಾ, ಯಕ್ಷ ಲೋಗ್ ಉಪಸರ್ಗ ಕರ್ನೆ ಲಗ್ ಗಯಾ. ತೋ ಫಿರ್ ಉಸ್ಕಿ ಶಂಕಾ ಯೇ ಥೀ ಕಿ ಜಬ್ ಚೋರಿಯಾಂ ಹೋ ರಹಿ ಥೀ ತಬ್ ಯೇ ಲೋಗ್ ಕುಛ ನೀ ಕರ್ತೆ ಥೇ, ಔರ್ ವಹಾಂ ಸೇ ಅಪ್ನೆ ಸ್ಥಾನ ಸೇ ಹಟಾಓ ತೋ ಫಿರ್ ನಾರಾಜ್ ಹೋತೆ ಹೈ. ಯೇ ಕೈಸಾ ಹೈ? ನಾನು ಖಸ ಮುಜೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಆಪ್ ಉಸ್ಕೋ ಪೇಟಿ ವಗೇರೆ ಜಬ್ ಚೋರಿ ಚಲಿ ಗಯಿ ತಬ್ ಕುಛ ನೀ ಕಿಯಾ ಉನ್ಹೋನೆ. ಔರ್ ಜಬ್ ಭಗವಾನ್ ಕೋ ಯೇ ಲೋಗ್ ವಹಾಂ ಸೇ ನಿರ್ಣಯ ಕರ್ಕೆ ನೀಚೆ ಲಾನೆ ಲಗೆ ತೋ ಫಿರ್ ಪರೇಷಾನ್ ಕರ್ನೆ ಲಗ್ಗೆ. ತೋ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಉನ್ಕೋ ಪೈಸೋ ಸೇ ಕೋಯಿ ಮತಲಬ್ ನಾ ಹೋ ದೇವತಾಂ ಕೋ, ಪರ್ ಭಗವಾನ್ ಕೆ ಸ್ಥಾನ ಕೋ ಬದಲ್ನೆ ಪರ್ ಉನ್ಕೋ ಆಪತ್ತಿ ಹೋ. ತೋ ಯಕ್ಷಾಣಾಂ ಪೂರ್ಣಭದ್ರೋ ಮಣಿಭದ್ರಶ್ಚ ಐಸೆ ದೋ ಹೈ. ರಾಕ್ಷಸಾನಾಂ ಭೀಮೋ ಮಹಾಭೀಮಶ್ಚ. ರಾಕ್ಷಸ್ ದೇವೋ ಕೆ ದೋ ಇಂದ್ರ ಹೈ, ಭೀಮ್ ಔರ್ ಮಹಾಭೀಮ್. ಯೇ ಬಾತ್ ಹೈ, ಮತಲಬ್ ಯೇ ಇಮೋಷನಲ್ ಇಶ್ಯೂ ಬನ್ ಜಾತಾ ಹೈ. ಫಿರ್ ಭೂತಾನಾಂ ಪ್ರತಿರೂಪೋ ಪ್ರತಿರೂಪಶ್ಚ. ಪ್ರತಿರೂಪ ಔರ್ ಅಪ್ರತಿರೂಪ ಐಸೆ ದೋ ನಾಮ ಹೈ ಇಂದ್ರೋ ಕೆ. ಪಿಶಾಚಾನಾಂ ಕಾಲೋ ಮಹಾಕಾಲಶ್ಚ. ಪಿಶಾಚೋ ಕೆ ದೋ ಇಂದ್ರ ಹೋತೆ ಹೈ, ಕಾಲ್ ಔರ್ ಮಹಾಕಾಲ್. ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಯೇ ಸಬ್ ಇಂದ್ರೋ ಕೆ ನಾಮ ಬತಾ ದಿಯೇ ಹೈ. ಕಿತ್ನೆ ನಾಮ ಹೋ ಗಯೇ ಕುಲ್? 32 20 ತೋ ವೋ ಹೋ ಗಯೇ ಔರ್ ಯೇ 16 ಹೋ ಗಯೇ. 20 ಔರ್ 16 36 ಹೋ ಗಯೇ. ಅಥೈಷಾಂ ದೇವಾನಾಂ ಸುಖಂ ಕೀದೃಶಮಿತಿ ಉಕ್ತೆ ಸುಖಾವ ಬೋಧನಾರ್ಥಮಾಹ. ಅಬ್ ಇನ್ ದೇವೋ ಕಾ ಸುಖ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಾ ಹೋತಾ ಹೈ ಐಸಾ ಪೂಛನೆ ಪರ್ ಸುಖ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಕೆ ಲಿಯೇ ಆಹ ಕಹತೆ ಹೈ ಕಾಯ ಪ್ರವಿಚಾರ ಆ ಐಶಾನಾಥ್. ಕಾಯ ಪ್ರವಿಚಾರ, ಪ್ರವಿಚಾರ ಪ್ರವಿಚಾರೋ ಮೈಥುನೋಪಸೇವನ. ಪ್ರವಿಚಾರ ಕಾ ಮತಲಬ್ ಕಾಮ ಸಂಬಂಧಿ ಜೊ ಬಾಧಾ ಹೋತಿ ಹೈ. ಕಾಯೇನ ಪ್ರವಿಚಾರೋ ಯಶಾಂತೆ ಕಾಯ ಪ್ರವಿಚಾರ. ಶರೀರ ದ್ವಾರ ಪ್ರವಿಚಾರ ಜಿನ್ಕಾ ಹೋತಾ ಹೈ ವೋ ಕಾಯ ಪ್ರವಿಚಾರ ಕಹಲಾತೆ. ಆಂಗ್ ಅಭಿವಿಧ್ಯರ್ಥ, ಆಂಗ್ ಜೊ ಹೈ ವೋ ಅಭಿವಿಧಿ ಕೆ ಅರ್ಥ ಮೇ ಹೈ, ಮರ್ಯಾದಾ ಕೆ ಅರ್ಥ ಮೇ ನೀ. ಆ ಯೇ ಜೊ ಶಬ್ದ ಬನ್ತಾ ಹೈ ಸಂಸ್ಕೃತ ವ್ಯಾಕರಣ ಮೇ ಆಂಗ್ ಉಪಸರ್ಗ ಹೋತಾ ಹೈ ವೋ ಕಹೀ ಪರ್ ಮರ್ಯಾದಾ ಕೆ ಅರ್ಥ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ. ಜೆಸೆ ಉದಾಹರಣ ದೇ ಹಮ್ ಆಪ್ಕೋ ಕಿ ಉಸ್ ದೀವಾರ್ ತಕ್ ಅಪ್ನಿ ಜಮೀನ್ ಹೈ. ತೋ ದೀವಾರ್ ತಕ್ ಯೇ ಜೊ ತಕ್ ಶಬ್ದ ಆ ಗಯಾ, ತೋ ವೋ ದೀವಾರ್ ಜೊ ಹೈ ಅಗರ್ ಆಪ್ ಅಭಿವಿಧಿ ಮೇ ಬೋಲೆಂಗೆ ತೋ ದೀವಾರ್ ಉಸ್ಮೇ ಶಾಮಿಲ್ ಹೋಗಿ, ಔರ್ ಅಗರ್ ಮರ್ಯಾದಾ ಮೇ ಬೋಲೆಂಗೆ ತೋ ದೀವಾರ್ ಕೆ ಇಸ್ ತರಫ್ ಅಂದರ್ ವಾಲೆ ಭಾಗ ವಾಲೆ ಜೊ ಹಿಸ್ಸಾ ಹೈ ವಹೀ ಆಪ್ಕಾ ಮಾನಾ ಜಾಯೇಗಾ. ತೋ ಆ ಜೊ ಹೈ ದೋ ಪ್ರಕಾರ ಸೇ ಪ್ರಯೋಗ ಮೇ ಆತಾ ಹೈ ವ್ಯಾಕರಣ ಮೇ. ಅಸಂಹಿತಯಾ ನಿರ್ದೇಶ ಅಸಂದೇಹಾರ್ಥ ಹೈ. ದೇಖೋ ಯಹಾಂ ಪರ್ ಐಶಾನಾಥ್ ಐಸಾ ಸೂತ್ರ ಬನ್ ಸಕ್ತಾ ಥಾ, ಅಗರ್ ಆ ಔರ್ ಐ ಕಿ ಸಂಧಿ ಕರ್ತೆ ತೋ ಭಿ ಐ ಬನ್ತಾ, ಆ ಔರ್ ಐ ಕಿ ಸಂಧಿ ಕರ್ತೆ ತು. ಲೇಕಿನ್ ಅಸಂದೇಹಾರ್ಥ ಹೈ, ಸಂದೇಹ ನ ರಹೆ ಇಸ್ಲಿಯೇ ಆ ಕೋ ಅಲಗ್ ರಖ ದಿಯಾ. ಏತೆ ಭವನವಾಸ್ಯಾದಯ ಐಶಾನಾಂತಾ ಸಂಕ್ಲಿಷ್ಟ ಕರ್ಮತ್ವಾನ್. ಯೇ ಜೊ ಭವನವಾಸಿ ಆದಿ ದೇವ ಹೋತೆ ಹೈ ಐಶಾನ್ ಸ್ವರ್ಗ ಪರ್ಯಂತ, ಯೇ ಸಂಕ್ಲಿಷ್ಟ ಕರ್ಮ ವಾಲೆ ಹೋನೆ ಕೆ ಕಾರಣ मनुष्यवत स्त्री विषय सुखम अनुभवंती इत्यर्थ है। मनुष्यों के समान स्त्री संबंधी विषय सुख का अनुभव करते हैं, ये इसका तात्पर्य। यानी देवों में भवनवासी, व्यंतर, ज्योतिष के देव और स्वर्ग के जो कल्पवासी देव हैं, इनमें दो स्वर्ग तक के देवों में जो देवी संबंधी सुख है वो जैसा मनुष्यों में होता है उस कोटि का है। तो संक्लिष्ट कर्मत्वाद बोले कि उनका जो कर्म है संक्लिष्ट कर्म है, यानी जो शांति और जो मन की तसल्ली होनी चाहिए वो वहां पर नहीं है, इसलिए इस प्रकार से करते हैं। कहने का मतलब ये हुआ कि शांत मन वाला ही, मतलब बहुत शांत जिसका मन है वो ब्रह्मचर्य में निर्मल होता है। पहले भी इसमें आगे भी आता है, अवधिक ग्रहणात् इतरेषां सुख विभागे निर्जिन्याते तत्प्रतिपादनार्थमाह। अब यहाँ पर ऐशान तक की अवधि आपने ग्रहण कर ली, माने दूसरे स्वर्ग तक की चर्चा कर ली, तो उसके आगे इतरेषां जो बाकी देव हैं उनके सुख विभाग के संबंध में या उनका जो सुख संबंधी विभाग है वो अनिर्जिन्याते जानने में नहीं आया, इसलिए तत्प्रतिपादनार्थमाह उसका प्रतिपादन करने के लिए आह अगला सूत्र कहते हैं शेषाह स्पर्श रूप शब्द मन प्रविचारा। बाकी जो देव होते हैं वो स्पर्श रूप यानि उनके रूप को देखने मात्र से, शब्द यानि आवाज सुनकर और मन प्रविचार यानि मन से स्मृति करने मात्र से उस संबंधी सुख को प्राप्त करते हैं। उक्तावशिष्ट ग्रहणार्थम शेष ग्रहण, कहे हुए से जो अवशिष्ट यानि बाकी है उसका ग्रहण करने के लिए शेषक ग्रहणम, शेष शब्द को यहाँ पर सूत्र में ग्रहण किया गया। के पुनरुक्तावशिष्टा, वे कौन हैं बचे हुए, तो बोलते कल्पवासी न, कल्पवासी देव हैं। स्पर्शश्च रूपंच शब्दश्च मनश्च स्पर्श रूप शब्द मनांसी तेषु प्रविचारो येषां ते स्पर्श रूप शब्द मन प्रविचारः। स्पर्श रूप शब्द मन इनका द्वंद्व समास कर दिया, और तेषु उनमें जिनका प्रविचार होता है वे स्पर्श रूप शब्द मन प्रविचार वाले देव होते हैं। बहुव्रीहि समास हो गया। कथम अभिसंबंध, ये अभिसंबंध कैसे बनाएंगे, आर्षा विरोधे न, ऋषियों ने जो वर्णन किया है उससे विरोध न पड़े, इस प्रकार से। कुतः पुनः प्रविचार ग्रहण, फिर से प्रविचार ग्रहण क्यों किया गया है। इष्ट संप्रत्ययार्थमिति, जो अभी प्रकरण चल रहा है उसका संप्रत्यय माने उसका अपने को ज्ञान रहे, इसलिए कब पुनरिष्टो भी संबंध है, वो इष्ट संबंध कौन सा है कैसा है, तो बोले आर्षा विरोधी, ऋषियों की जो वाणी है उससे विरोध न पड़े वो इस प्रकार है। कैसा, तो सानत कुमार माहेंद्री और देवा, सानत कुमार और माहेंद्री यानी तीसरे और चौथे स्वर्ग वाले जो देव होते हैं वे देवांगनांग स्पर्शन मात्रादेव स्पर्श मात्रादेव पराम प्रीति उपलब्धे यथा देव्यो तथा देव्योपी। वहाँ तीसरे चौथे स्वर्ग में जो देव होते हैं वो देवांगना के स्पर्श मात्र से पराम प्रीतिम उस परम प्रीति को प्राप्त कर लेते हैं, तथा देवियों भी उसी प्रकार देवियां भी। ब्रह्म ब्रह्मोत्तर लांतव कापिष्ठेषु देवा, फिर पांचवें छठे सातवें और आठवें स्वर्ग में जो देव होते हैं वे दिव्यांगना नाम जो दिव्यांगनाएं होती हैं वहाँ की देवियाँ उनके श्रृंगार आकार विलास चतुर मनोज्ञ वेश रूपावलोकन मात्रादेव परम सुखम आपनवंती। उनके श्रृंगार से युक्त आकार विलास और चतुर मनोज्ञ वेश और रूप के अवलोकन मात्र से ही उस सुख को प्राप्त करते हैं। शुक्र महाशुक्र शतार सहस्रारेषु देवा, फिर उसके आगे के जो चार स्वर्ग हैं 9, 10, 11, 12 उन स्वर्गों के देव देव वनिता नाम, देव वनिता यानी देवांगना, उनके मधुर संगीत मृदु हसित ललित कथित भूषण रव श्रवण मात्रा देव पराम प्रीतिमा स्कंदंती, मतलब इन आवाजों से ही उनको वो वाला सुख हो जाता है। मधुर संगीत हो या मृदु हसित यानी धीमे से हंसना, फिर ललित कथित यानी नए नए प्रकार से कथित यानी बातें करना, फिर भूषण रव यानी आभूषणों की रुंझुन इनके श्रवण मात्र से ही उनको वो सुख होता है। फिर इसके बाद आखिरी के आनत प्राणत आरणाच्युत कल्पेशु, 13वें 14वें 15वें और 16वें स्वर्ग वाले जो देव होते हैं, देवा स्वांगना मन संकल्प मात्रा देव परम सुख मापन बनती, अपनी अंगना माने देव देवियों के मन में संकल्प करने मात्र से उस सुख को प्राप्त कर लेते हैं। इस प्रकार मतलब ऊपर ऊपर जितना नीचे नीचे ज्यादा आसक्ति है, ऊपर ऊपर उसमें न्यूनता होती चली जाती है। अथोत्तरेषां किम प्रकारम सुखमिति उक्ते तन निश्चयार्थमा, अब और ऊपर वाले जो देव होते हैं उनमें किस प्रकार का सुख होता है ऐसा कहने पर तन निश्चयार्थम, उसका निश्चय करने के लिए कहते हैं, परे प्रविचाराः, परे माने 16 स्वर्गों से ऊपर वाले जो देव होते हैं, ग्रैवयक अनुदिश और अनुत्तर इन विमानों में रहने वाले देव अप्रविचाराः, प्रविचार रहित होते हैं, माने उनमें काम संबंधी कोई बाधा नहीं होती। पर ग्रहण मित्राद शेष संग्रहार्थम, पर जो ग्रहण किया गया है वो इतर माने इन देवों के अलावा बाकी जितने हैं उन सब का संग्रह करने के लिए है। अप्रविचार ग्रहणम परम सुख प्रतिपत्त्यर्थम, अप्रविचार जो शब्द ग्रहण किया गया है सूत्र में वो परम सुख की जानकारी देने के लिए, प्रविचारो ही वेदना प्रतिकार है, बोले जो काम होता है वो अंदर की एक प्रकार की वेदना है, उसका प्रतिकार करना मात्र होता है। तद अभावे, उस काम के अभाव में तेषाम परम सुखम अनवरतम भवति, उनको परम सुख निरंतर होता रहता है। मूलाचर प्राकृत भाषा में भी एक गाथा थी मूलाचर में, जमच काम सुहम लुके जमच दिव्य महासुखम वीतराग सुखद सुखस सेदे नंत भागम न अघदे, जो भी लोक में काम संबंधी सुख है अथवा देवों में वैसा सुख है वो सब वीतराग सुख, उस काम संबंधी राग से रहित होने वाला जो सुख है उसके सामने अनंत वा भाग भी नहीं है। तो जिनको इस बात की जानकारी नहीं होती तो फिर वो बोलते हैं कि भाई ये तो जीवन का एक क्रम है और फिर ऐसा है वैसा है, विवाह सबको करना चाहिए और फिर और दुनिया भर की बातें सुनाते हैं। एक अमरावती में डॉक्टर सुनील लावड़े थे, उनका भी ऐसे ही कुछ कहना था। वो ये मानते थे कि ब्रह्मचर्य से रहना मतलब एक असहज जीवन शैली को अपनाना है, तो उसको नेचर मानते ना लोग, बोलते हैं कि ये कुदरती है, लेकिन वास्तव में देखा जाए तो आत्मा का जो स्वरूप है बिल्कुल परमात्मा जैसा निर्मल होता है स्वभाव से, लेकिन ये सारी विकृतियां जो होती है कर्म जनित होती है। और इसको अगर कोई अपना स्वभाव मान ले, मैले कपड़े को अगर कपड़े का रंग मान लो तो फिर मैल कभी नहीं धुलेगा। जब ये पता हो कि कपड़ा का असली रंग ऐसा नहीं है तभी तो धोता है व्यक्ति। बस इसी प्रकार ये अपने अपना स्वरूप नहीं है, ये कर्म के उदय से अपने अंदर ये सब विकृतियां होती रहती है, तो इसलिए अपन इसको जीतने का पुरुषार्थ करते हैं। इस प्रकार आज ये 9 सूत्र पूर्ण हो गए हैं, आगे का फिर आगे देखते हैं।